आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत सर्वांना काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन। खासदार क्रीडा महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ। राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना। आता सविस्तर बातम्या। आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी नॅशनल सिनियर एथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या विक्रमामागील प्रेरणा समजून घेतली। देशात सध्या वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। सतत पाणी पीत रहा, उन्हा शक्यतो बाहेर पडू नका आणि उन्हापासून बचाव करण्याच्या सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं।
ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांचा आणि पेयजलांचा देखील त्यांनी उल्लेख केला। देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आंब्याच्या प्रजाती, उत्तर भारतातील सत्तूचे पीठ आणि कोकणातील सोलकढी आणि कोकम सरबताचा देखील त्यांनी उल्लेख केला। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड्स भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। ज्ञानभारतम अभियानाअंतर्गत लागलेल्या शोधांचाही त्यांनी उल्लेख केला। उत्तर प्रदेशातील मनोरमा नदी स्वच्छ करण्यासाठी झालेल्या जनचळवळीबद्दल देखील त्यांनी आजच्या मन की बातमधून सांगितलं। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। दरम्यान अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं। देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी सह अमरावती आणि नागपूर विभागातही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध संस्थांद्वारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। देवी अहिल्याबाई स्मारक समितीमार्फत नागपुरात अहिल्याबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली, तसंच रुद्राभिषेक आणि अखंड विष्णू सहस्त्रनाम घेण्यात आलं। नागपुरात आज सकाळी यशवंत स्टेडियम इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं। त्यानिमित्त मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती। क्रीडा आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या मॅरेथॉनमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 18 क्रीडा प्रकारात 23,800 खेळाडू सहभागी होणार आहेत। 571 चषक, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपये बक्षिसांचं वितरण या दरम्यान होईल। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारू दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 पोहोचला आहे। हडपसरमधील काळे पडल परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 24 पोहोचली असून फुगेवाडी उरळी कांचन आणि इतर भागातही मृत्यूंची नोंद झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत दारूच्या अवैध हातभट्ट्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी आणि शोधमोहीम राबवून एकाच दिवशी 32 गुन्हे नोंदवण्यात आलं तसंच 31 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जात आहे. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन वर्धा अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी भवन इथं तंबाखूच्या सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. हवामान. काल विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे आंबिया बहार संत्राच्या हजारो हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानीचं सर्वेक्षण करून तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. दरम्यान आगामी काही तासात नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा इथं विजांच्या कडकडाटांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आलं आहे. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसंच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे अशा सूचना विभागानं जारी केल्या आहेत. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उष्णतेच्या लाटेत सर्वांना काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. खासदार क्रीडा महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ. राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.